आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 16 मे 2021. विषय: मृत्यू आणि अमर. सोनेरी मजकूर. रोमकरांस. देवाची ख्रिस्त येशू मध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळचे जीवन आहे. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. परमेश्वर, माझी प्रार्थना ऐकतो, ते मला खूप आवडते. मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो, ते मला खूप आवडते. परमेश्वर असहाय लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उद्धार केला. माझ्या आत्म्या शांत हो, परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे. देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस, तू माझे अश्रू थोपविलेस, तू मला पतनापासून वाचविलेस. मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन. धडा उपदेश: बायबल पासून. स्तोत्र संहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. मी जरी थडक्यासारख्या भयान अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शत्रू समोर तयार केलेस. तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस. माझा प्याला आता भरून वाहू लागला आहे. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. योहान. निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. निकदेम म्हणाला, जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आई वडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. वाऱ्याला वाहायला पाहिजे तिकडे तो वाहतो. वारा वाहताना तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्येक माणसाचे असेच असते. कदेम म्हणाला, हे सारे कसे शक्य आहे? येशू म्हणाला, तुम्ही इस्रायलाचे प्रमुख शिक्षक आहात, तरीही तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत काय? मी तुम्हाला खरे तेच सांगतो, आम्हाला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविषयी आम्ही सांगतो, परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानित नाही. मी तुम्हाला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हाला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. योहान येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे? आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की देवाने आपल्याला अनंत काळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे यासाठी की तुम्हाला अनंत काळचे जीवन आहे याविषयी तुम्ही निश्चिंत असावे. पण आम्हाला माहित आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे यासाठी की जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहित आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहत आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंत काळचे जीवन आहे. जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केले. जरी मी पूर्वी निंदा करणारा मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोरपांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो. परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशू मध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. एक विश्वासनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली यासाठी की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्याच्या उदाहरणावरून पुढील काळात जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळावे. आता अनंत काळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला महिमा आणि गौरव अनंत काळसाठी असो. करिंथकरांस बंधूनो मी तुम्हाला सांगतो आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसे विनाशी पण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही. पहा मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ क्षणात डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल. कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मरते शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मरते शरीर अमरत्व धारण करील तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल. विजयात मरण गिळले गेले आहे. अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरण तुझी नांदी कोठे आहे? मरणाची नांदी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते. पण देवाला धन्यवाद असो जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो. प्रकटीकरण पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते. प्रकटीकरण नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती. जे आपले झगे साफ धुतात ते धन्य. त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील. प्रकटीकरण आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू। जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन। ते झाड देवाच्या सुखरूपात आहे। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य ख्रिश्चन विज्ञानात खरा माणूस देवाद्वारे राज्य करतो, चांगल्याद्वारे वाईट नाही आणि म्हणून तो नश्वर नाही तर अमर आहे। भगवंताने मनुष्याला केवळ अमर व आत्म्यासाठीच सक्षम केले। जीवन चिरंतन आहे, आपण हे शोधून काढले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक सुरू केले पाहिजे। जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत। मग आपण वयाची आणि अनिश्चिततेऐवजी आपल्या अस्तित्वाबद्दलच्या दृश्यांना प्रेमळपणा, ताजेपणा आणि सातत्य बनवूया। देव मनुष्यासह विश्वाची निर्मिती आणि नियंत्रित करतो। विश्वाच्या आध्यात्मिक विचारांनी परिपूर्ण आहे, ज्याचे त्याने विकास केले आहे आणि ते त्या मनाचे पालन करतात जे त्यांना बनवते। मर्त्य मन आध्यात्मिकेत भौतिक रूपात रूपांतर करते आणि नंतर या त्रुटीच्या मृत्यूपासून सुटण्यासाठी मनुष्याचे मूळ स्वयंचलितपणे पुनर्प्राप्त होते। नश्वर अमरांसारखे नाहीत जे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेमध्ये तयार केले गेले आहेत, परंतु असीम आत्मा सर्व प्राणी आहे। नश्वर चेतना शेवटच्या काळात वैज्ञानिक वास्तविकतेला प्राप्त होईल आणि अदृश्य होईल आणि परिपूर्ण आणि कायमचे शाश्वत अस्तित्वाची वास्तविक भावना दिसून येईल। विज्ञानाने म्हटल्याप्रमाणे देवासारखा मनुष्य अमर होण्यास मदत करू शकत नाही। जरी भौतिक ज्ञानामुळे प्राप्त झालेला विज्ञान विज्ञानाचा सुसंवाद लपवून ठेवत असला तरी अधर्म विज्ञान दैवी तत्व नष्ट करू शकत नाही। विज्ञानामध्ये माणसाची अमरत्व देवावर अवलंबून असते। चांगल्या आणि चांगल्याच्या अमरत्वाचा आवश्यक परिणाम खालील प्रमाणे आहे। मर्त्य हे अमरांचे बनावट आहेत। ते त्या दुष्ट वा वाईट गोष्टीची मुले आहेत ज्याने घोषित केले की माणूस धुळात किंवा भौतिक भ्रूण म्हणून सुरू होतो। दैवी विज्ञानात देव आणि वास्तविक माणूस दिव्य तत्व आणि कल्पना म्हणून अविभाज्य आहेत। म्हणून मनुष्य नश्वर किंवा भौतिक नाही। नश्वर अदृश्य होतील आणि अमर किंवा देवाची मुले मनुष्याची एकमेव आणि चिरंतन सत्यता म्हणून दिसतील। मर्त्य देवाची मुले नसतात। त्यांच्यात कधीही अस्तित्वाची परिपूर्ण स्थिती नव्हती जी नंतर मिळू शकते। ते नश्वर इतिहासाच्या सुरुवातीपासूनच पापामध्ये जन्मले आणि अपराधीपणाने जन्मले। मृत्यू अमरत्व शेवटी गेले जाते। अमर माणसाशी संबंधित असलेल्या गोष्टींना स्थान देण्यासाठी पाप आजारपण आणि मृत्यू अदृश्य होणे आवश्यक आहे। मनुष्यांच्या मुलांबद्दल नव्हे तर देवाच्या मुलांविषयी बोलताना येशू म्हणाला, देवाचे राज्य तुमच्यात आहे। ते म्हणजे सत्य आणि प्रेम वास्तविक माणसावर राज्य करतात। हे दर्शविते की देवाच्या स्वरूपाचा मनुष्य स्थिर आणि चिरंतन आहे। प्रगती अनुभवातून जन्माला येते हे नश्वर माणसाचे पिकविणे आहे ज्याद्वारे नश्वर अमर्यासाठी सोडले जाते। एकतर येथे किंवा यापुढे दुःख किंवा विज्ञानाने जीवन आणि मनाशी संबंधित सर्व भ्रमांचा नाश केला पाहिजे आणि भौतिक भावना आणि स्वतःला पुन्हा निर्माण केले पाहिजे। म्हातारा माणूस आपल्या कृत्याने सोडून द्यावा। कामुक किंवा पापी काहीही अमर नाही। खोट्या भौतिक ज्ञानाचा आणि पापाचा मृत्यू सेंद्रिय पदार्थांचा मृत्यू नव्हे तर मनुष्य आणि जीवन कर्णमधुर वास्तविक आणि शाश्वत प्रकट करतो। चांगली कर्मे अमर आहेत. दुःखाऐवजी आनंद आणतात, वेदनाऐवजी आनंद आणि मृत्यूऐवजी जीवन. मानवी जन्म वाढत परिपक्वता आणि किरणे मातीपासून सुंदर हिरव्या ब्लेडसह उगवणा या गवतासारखे आहेत, नंतर मुरगळतात आणि मूळ शून्याकडे परत जातात. हे नश्वर दिसणे तात्पुरते आहे, तो कधीही अमर अस्तित्वात विलीन होत नाही, परंतु शेवटी नाहीसा होतो आणि अदृश्य आत्मिक आणि शाश्वत मनुष्य वास्तविक मनुष्य असल्याचे आढळले. मृत्यूची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य हा नियम आहे. अमर जीवनाच्या गोष्टींशी युद्धास असताना मृत्यूचा विश्वास हा कायदा आहे, अगदी थडग्यात म्हटलेल्या आध्यात्मिक नियमांशीही. तुझा विजय कोठे आहे? परंतु जेव्हा या विनाशकारी अविनाशी पण धारण करील आणि ज्याने या मर्त्य गोष्टीला अमरत्व दिले आहे, तेव्हा हा विजय विजयात गिळंकृत झाला आहे असे लिहिले जाईल. महान आध्यात्मिक सत्य बाहेर आणले पाहिजे की माणूस परिपूर्ण आणि अमर नाही. आपण कायमस्वरूपी अस्तित्वाची जाणीव ठेवली पाहिजे आणि लवकरच किंवा नंतर ख्रिस्त आणि ख्रिश्चन सायन्सच्या माध्यमातून आपण पाप आणि मृत्यू प्राप्त केला पाहिजे. मनुष्याच्या अमरत्वाचा पुरावा अधिक स्पष्ट होईल, कारण भौतिक श्रद्धा सोडून दिली जातात आणि अमर गोष्टींचा स्वीकार केला जातो. निर्दोष आनंद एक संपूर्ण शारीरिक सुख किंवा वेदनाशिवाय अमर्यादित दैवी सौंदर्य आणि चांगुलपणा मिळविणारी परिपूर्ण सुसंवाद आणि अमरत्व एकच आत्मा अविनाशी मनुष्य आहे ज्याचे अस्तित्व आध्यात्मिक आहे. ही अस्तित्वाची स्थिती वैज्ञानिक आणि अखंड आहे. जे दैवी विज्ञानात ख्रिस्ताविषयी अंतिम समज आहे त्यांनाच हे समजण्यासारखे परिपूर्ण आहे. मृत्यू या अस्तित्वाची स्थिती कधीही घाई करू शकत नाही, कारण अमरत्व प्रकट होण्यापूर्वी मृत्यूवर विजय मिळविला पाहिजे, त्याच्या अधीन राहू नये. जेव्हा आजारपण किंवा पापाचा भ्रम आपल्याला मोहित करतो तेव्हा देवाने त्याच्या कल्पनेवर स्थिरपणे चिकटून राहा. त्याच्या उपमाशिवाय इतर काहीही आपल्या विचारात टिकू देऊ नका. आपल्या स्पष्ट अर्थाने आणि शांत आत्मविश्वासाची भीती किंवा संशय ओढवू देऊ नका की जीवनाची ओळख सामंजस्यपूर्ण आहे. जीवन अनंत काळचे आहे. जे जीवन नाही अशा कोणत्याही वेदनादायक भावना किंवा श्रद्धा नष्ट करू शकते. ख्रिश्चन विज्ञान देहबुद्धीऐवजी आपल्या अस्तित्वाच्या समजुतीस समर्थन देऊ द्या आणि ही समजून सत्यतेसह त्रुटीचे समर्थन करेल, मृत्यूला अमरत्व देईल आणि समरसतेसह विरोधाभास शांत करेल. विज्ञान अमर माणसाच्या गौरवशाली शक्यता प्रकट करते. नश्वर संवेदनांनी कायमचे अमर्यादित असते. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.